సుశేఖంతో పాటు పొడవు నారాయణ మోజం మాయమోగా చంద్ నమస్కార్. ఫ్రాంకీ ఫెర్నాండెస్ మెల్బర్న్ ఆస్ట్రేలియా సత్తుం కాయ గోయచో కోబ్రు కుక్నిక్ లియాన్ పావితా ఆజ్ ఆగస్టాచీ 16 తారీఖ్
సురువాతే కోబర్ హాలిచేతిస్తానీ భారతాంత్ ఇలిసావంత్ ఓట్ చోరీ హాచో ఆరోప్ భర్పూర్ గాస్తా. గెల్ల్యా సోమనాత్ కాంగ్రెస్ పక్షాచో రాహుల్ గాంధీ హాణే ఆరోప్ కేలో కీ కర్ణాటక హంగా గెల్ల్యా పార్లమెంటరీ ఎలెక్షన్స్ హాతున్ ఓట్ చోరీ జాల్యా అని హాకా ఎలక్షన్ కమిషన్ ఆఫ్ ఇండియా హాకా జవాబ్దార్ మున్
అని అత్తా గోయచ్యా కాంగ్రెస్ పక్షాన్ ఆరోప్ కేలా కీ గోయాత్ బీ గెల్ల్యా ఇలిసావంత్ ఓట్ చోరీ జాల్యా మున్.
जो वोटर चोरिये मुद्दो आसा वो आमी पार्लमेंटानूच न्ही, वो आमी गोयच्या विधानसभेन न्ही, तर गोयान प्रत्येक गांवां कोपऱ्यान हो विशय आमी घेवन वतले. कित्याक वोटर चोरी म्हणटा तो फंडामेंटल रायट ऑफ अ डेमोक्रेसी. आज जर तर ट्रान्सपरंसी जर ना, जर तर इलेक्शन कमिशन जर तर आमकां डिजिटल डेटा ऑफ वोटर लिस्ट दिना, देट इज समथींग रॉंग इन इट. आमी सकाळीं दाखयलें की देर आर सर्टन केसीस इन सांगे वेर हाऊस नंबर झिरो वेळ्ळे. हांवें एक हाऊस नंबर दाखयले जातून सगळे मलीक बिस्वास दास ते कोणूच ते रावना, ते सगळे भायर आसतात. सो अशे खुबशे इनलिगॅलिटीज वोटर लिस्टान गोयच्या चल्ल्या, वीच वी वील अगेन ट्राय एन अटेम्प्ट टू गो टू द चीफ इलेक्टोरल ऑफिसर जो गोयल अपॉइंट जाला. वी वील पूट ऑल दीज फॅक्ट्स इन फ्रंट ऑफ हिम. की सुदीन गवळीकरान स्टेटमेंट केला की बीएलओ जे आसता ते कारणीभूत बीएलओक लागून सगळे पाड पडटा. खरेंच हांव सुदीन ढवळीकराचे धन्यवाद करता, कित्याक सदां खंय चोराच्या मनान खंय चांडणे आसता ते म्हाका दिसता आज खंय तरी आमकां पळोवपाक मेळ्ळे. आज ह्या राज्याचो पयलो मुखेलमंत्री भाऊसाहेब बांदोडकर हाजी आज पुण्यतिथी आशिल्ली, आनी म्हाका दिसता कजातीत जेन्ना तो थंय गेलो तेन्ना म्हाका दिसता तो भितरल्यान उलो मारून ताणें ढवळीकराक म्हाका दिसता याद करून दिली की कशा पद्दतीन तूं वोटर चोरी मडकय करता हे गोयच्या लोकांक सांग.
आमचे सारखे एनआरआय गोयकार कितले भायले देशांत रावतात, अदीक करून युएसए हांगा. गोय सरकारा लागीं हाचो कांयच म्हायती ना. हो जबाब मुखेलमंत्री प्रमोद सावंत हाणें गेल्ल्या सुमारांत गोयच्या मन्सून सेशन हातून दिलो. 2023-2024 वर्साक युएसए देशांसून 27.7 फॉरेन रेमिटन्स म्हूण इंडियेक पावले. हाचे उपरांत युएई सन 19.2%, ताच्या भायर युके सिंगापूर कॅनडा आनी ऑस्ट्रेलिया सगळे मेळून 50% दुडू एज फॉरेन रेमिटन्स म्हूण इंडियेक पावल्यात. पूण गोंय सरकारा लागीं कांयच जबाब ना. कितले एनआरआयज गोंयचे भायर रावता ते. काँग्रेस पक्षाचो आल्दोनचो आमदार ॲडव्होकेट कार्लोस आल्वारीस फेरेरा हाणें गोंयच्या एनआरआय विभाग हाका जबाबदार थारायला. खबर आतां कोंकणी तियात्र माचे वयल्यान. हालच्या दिसांनी बाब सॅमी तवारेस हाचो तियात्र सासूमाय दू ओ सूल गोंयांत भरपूर गाजता, आनी फुडल्या म्हयन्यांत पयलेच पावट बमुडा हांगा रावतल्या गोंयकारांक पळोवपाक संदी मेळतली. हो तियात्र युएसए तसोच कॅनडा बी जातलो. तियात्राचो डिरेक्टर आनी बरयणार बाब सॅमी तवारेस आमकां म्हायती दिता.
हांव तियात्र जेन्ना बरयता तेन्ना कितें नवें कितें करपाक वचना, कितें सोंपता म्हाका न्हू. तेजेर एक नियर करून ते स्टेजीर हाडटा आनी तेन्ना मॅसेज तुका घडया म्हजे मेन सगळे हांवें दाखयला कितें घडटा तें सोंप एक मॅसेज दिवपाची. कोंकणी तियात्र अमेरिका पयले पट पावले आनी तें भाग म्हाका पावतले 2014 पयले पट गेलो, मागीर 2017-2019 तीन पार्टी आमी पावले. आनी आतां गांवचे कंपेनी लोकांच्या मागण्यांनी चवथी पार्टी पावता चड खुशी. आनी व्हड खुशी आमकां म्हणजे की म्हजो तियात्र पावलो म्हणून आमचे तियात्र अमेरिका कॅनडा आनी बंगला शारांनी पावता.
तर ह्यो जाण आसले आमच्या सुशेगा दनपार गोंयच्यो खबरो मेलबर्न ऑस्ट्रेलिया सावन. मेळुया दुसऱ्या सोमारात, ते मेरेन मोगा संदी.
आता हांव तुमची मुखार शिपेंतली मोती हांव दवरता. युरोपाच्या एका शारांत दोगी शेजारनी जियेताल्यो. एकली जुआन आनी एकटी ट्रिझा. एक दीस जुआनान ट्रिझाक म्हणलें, ट्रिझा म्हाका खरीच तुजी नसाय जाता. तेन्ना ट्रिझा म्हणटा, म्हजी नसाय जाता कित्या? तेन्ना जुआना म्हणटा, तुजो घरकार पळय न चुकता सातळ्यान एक दीस तो तुज्या घरा मुखार आसला आसा ते लॉन तण काय बरें करून कापता आनी सगळें तुजी बाग तो सगळें वेवस्थीत दवरता. पळोवंक कितली सोबीत दिसता, देखून म्हाका तुजी नसाय जाता, तुका इतलो बरो घरकार आसा. तेन्ना ट्रिझा म्हणटा अशें, म्हाकाय तुजी नसाय जाता. ट्रिझा जुआनाक म्हणटा. तेन्ना जुआना म्हणटा, तुकाय म्हजी नसाय जाता कित्याक लागून? तेन्ना ट्रिझा जॉनाक म्हणटा, तुजो घरकार पळय कामांत हांव येतस सांजे तुज्या धाकट्या भुरग्याक घेवन भायर गार्डनांत खेळटा आनी तो भुरगो पळय कितलो खुशाल आसता आपल्या बापाय वांगडा. म्हजो घरकार तें करिना, तो म्हज्या भुरग्यांक लॉनाचेर वचूंकूच दिना. तो म्हणटा ते पाड जाताले, थंय वचूं नाका, थंय खेळूं नाकात, आनी खंय तरी खेळा, असलीं बंधनां घालता. देखून म्हाका तुजी नसाय जाता. जुआनाक ट्रिझाची नसाय जाता आनी ट्रिझाक जुआनाची नसाय जाता. कित्याक लागून? ती एकामेकाच्या घरकारा लागीं तांच्या घरकाराची सर कंपॅरिझन करतात. जुआनाक दिसता ट्रिझाचो घरकार बरो, कित्याक तो पळय आपली बाग कितली सोबीत सुंदर दवरता, लॉन सगळें कापता, सगळें करता. ट्रिझाक जुआनाचो घरकार बरो लागता, कित्याक तो कामांत हांव येत सांजेर भुरग्या वांगडा भायर बागेंत खेळटा. जेन्ना आमी जिवितांत आमची सर दुसऱ्या लागीं करता तेन्ना आमी एकच दुखी जाता वा तांची चड नसाय करूंक पावता. आमी देवान कितें आमकां दिलां ताचेर आमची नदर चड आमी थिरायना. दुसऱ्यांक कितें दिलां आमचे लगीन कितें ना ताचेर आमची नदर वता पळया. आमची नदर आसूंक जाय देवान आमकां कितें दिलां खंयची देणी दिल्यांत ताचेर आसूंक जाय. दुसऱ्यांचे दुसऱ्यांक खंयची देणी दिला ताचेर न्हय ते देवान दिली. सगळ्यांक कितें गावपाचें देणें आसा, सगळ्यांक कित्याक चित्रां काडपाचें देणें आसा, सगळ्यांक नाचपाचें देणें आसा, सगळ्यांक खेळपाचें देणें आसा, बरोवपाचें देणें आसा, उलोवपाचें देणें आसा, कलाकाराचें देणें आसा ना न्ही. आमची देणी वेगळी म्हणटच आमी देवान आमकां कितें दिलां तें मानून घेवंक जाय, देवाक आर्गां दिवंक जाय, देवाचे आमी उपकार आटोवंक जाय. आनी देवान दुसऱ्यांक कितें दिलां ताचे खातीर आमी देवाक आर्गां दिवंक जाय, ताचे उपकार आटोवंक जाय. तेन्ना कितें जाता आमी शांत जियेता, तेन्ना आमकां कोणाचीच नसाय जाणा. हाचे आदी हांवें तुमकां सांगले आसा, कावळो आपलो काळो रंग पळोवन दुखी जाता वय आनी किराचो रंग पळोवन कावळो खुशाल जाता वय ना. कावळो कावळो जावन खुशाल आसा आनी कीर कीर म्हणून खुशाल आसा. मूय हटी कडेन पळोवन रडता वय हांव बारीक हटी व्हडलो म्हणटा वय ना. मुयेचो जीव ल्हान पूण मूय खुशाल जियेता. हतीचो जीव व्हडलो हती खुशाल जियेता. मनजाती मध्ये सर ना, कंपेरिजन ना. आमकां देवान चिंतपाची ताकद दिला देखून आमी आमची सर दुसऱ्या लागीं करता आनी आमी दुखी जाता वा दुसऱ्यांक आड पांय दिता आनी असल्यो गजाली करून आमचें जिवीत कोडू आनी तांचें जिवीत कोडू करूंक आमी पळया आमचें जिवीत व्यर्थ करता. आमी देवान कितें आमकां दिलां ताचो बरो उपयोग करुया, हेरां खातीर ती देणी वापरुया, खुशाल जिवया आनी हेरांक खुशाल दवरुया. देव बरें करूं आनी मोग आसूं.
दोडो ताचे बायलेची सुरो पाय पोवून हांवें तुई ची तुकना एक दीस फोणार पडटलो हांव सांगो तारा घर जायना काय कायचे काय बानगोडीन पडो ना काय म्हजी आळा मोडली फाल्या तुमची मळत त्रासान पडट जर ओडो ना काय
Peace. क्रिकेटचे फॅन्स असा देवडीकर आवाज
देवडीकर देवडीकर
वेलिटाचे फॅन्स पूर असले आणि अश्विनचे फॅन पूर असले योग्य म्हणून
त्यांच्या दोघांच्या स्वभावाचे फॅन्स घेतल्या नसात
भयंकर
आणि त्यांच्या ताळ्याचे फॅन्स घेतल्या नसात
समासामासात खंडी जाऊन देवांना गरजताना सुबीत त्यांना मुकाबळ तशेंच सुबीत ताळोय दिला संसारभर कोंकणी परिचय मनोरंजन करण्याचं रावा देव बरे करू
देव बरे करू.
Hello friends, welcome back to Penny for the Soul. Today I am going to be doing a story on languages. Now India is such a diverse country with multiple states and multiple languages, and economics is driving migration across our country. So people from different states are coming to other states to work and for a livelihood. Many of these people are making an attempt to learn the local language, which is a very good thing. Unfortunately, my experience is that the locals, many of them don't appreciate or encourage these people, I mean the people who are trying to learn the language. They point faults, and that's not a good thing. I personally feel that communication is important. As long as you can communicate and be get understood, this should be appreciated. I have got three stewards in my story from out of Goa, but who speak reasonably good Konkani. So sit back and enjoy.
So as a part of the story on people from outside Goa speaking excellent Konkani, I have with me Karan Khadka, who is senior steward at Edward's Yard, popular restaurant in Agasai village, north Goa. So and the interesting thing about Karan is in early 40s, and he was born and brought up in Goa, and his father he's from Nepal, and his father came here as a security watchman so many years ago. The senior citizen now is settled in Rukum in western Nepal, that's why. But I'm going to now switch to Konkani, because that's magical, when Karan speaks Konkani. So tumaka sang Karan bab tu sangtalo ki tu hanga jalmalo mun tuka Konkani avadta ani tuka hangachi sanskruti avadta ani kite
hai sir ane sanskriti hocha koy me dinache lok गोयकार म्हणतात ते अख्खे वडिलांनुसार बेस्ट मनीष त्यांना चिटिंग फिटपणानं त्यांना कोणाचे दादागिरीनं कोणाचे नेगेटिव्ह शिकवणं गोयकाराचे माइंड म्हणतात ते साफ माइंड एस माइंड घेऊन आमच्या गावाने अप्लाय करतो सर नेपाला असून सांगता गोयचे लोक बरं असा आणि गोयाने सगळे नेपाळीक रेस्पेक्ट असा आणि एनी नेपाळी एनी आउटसाईडर आणि कोणी असो सगळ्यात एक माय मोगाचो व्यवहार करता त्याका लागून गोवा आवडता सर अँड आय लाईक द कोकणी.
बाब तुझी फॅमिली हिंगाच असा
फॅमिली सर सध्या हिंगात असा
कोण कोण असा आता
माझे दोन चेडू हिंगा झाले सर आता एक चेडो दोन चेडू असा धाकट्या व्हडले चेडू 14 वर्षा आणि धाकटे चेडू 12 वर्षा चेडो 8 वर्षा असा त्यांना आता आम्ही आमका पहिले असे तकले येणं सर हिंगा जागा बिगो घेऊ पाहिजे आता असं खूप महाराग झाले त्याका लागून पाहिजे प्रोटीन गावात असून तिंग सेटल केला सर ते व्हडले चेडू असे असे शिकता आणि धाकटे चेडू 8वी शिकता आणि चेडू पोटाना
पण तिन्ही चेडू तिंगा आता नेपाळ पावले सर
असे सगळे नेपाळ पाहून तिंगाच घर बांधून तिंगा असं सर आणि आता हिंगाचे लहानपणान हा हिंग व्हडलो झाल्या कारणावर नेपाळान हा तिथले मला आयडिया येणं की काम बीम करपाक गोयचे लोक बरे आणि सगळे फ्रेंड बी सगळे हिंगाचेच असा मला त्या कारण परत वयता येता सर हा
सो तू वर्षांत एक पाटी वयता तू घरा केन्ना वयता
वर्षांनी देड वर्षांनी केन्ना केन्ना 6 महिन्यांनी वयता सर एमर्जन्सी असल्यास आणि 4-5 महिने रावता आणि येता सर गेलो.
ओके थँक्यू करण
थँक्यू सर देव बरे करू
अक्षय
गोयकारा जय जय गोवा गोवा इज ग्रेट इन द वर्ल्ड.
थँक्यू
थँक्यू.
Hi friends, I have Deepak Singh Sarki from Nepal with me in Goa. He works at the NV Eco Farms in Dabal, run by my friends the Patils. And the interesting thing about Deepak is that he's from Nepal, and he's been here in Goa for 4 years, and he speaks excellent Konkani. And would you believe that? And that's the beauty of adaptation. That's the beauty of getting adjusted to a place. अच्छा दीपक पहले मुझे बताओ आप गोवा कैसे आए?
जी सर मैं ऐसे काम के सिलसिले में काम करते करते ऐसा उत्तराखंड हिमाचल मुंबई काम करके बाद लास्ट में एक बार सोचा गोवा आ जाऊं काम के लिए, इसलिए आदमी ने सोचा डिसाइड किया गोवा में काम करने के लिए, इसलिए मैं दिल्ली से मैं गोवा आया था। इसलिए गोवा में अभी मेरे को 4 साल हो गए काम कर।
कितने?
4 साल।
हम कोकणी में बात करेंगे एक। तो दीपक मका सांग, तुका कोकणी कौन शिकेला है, कौन शिकेला है का?
सर मका हम असे काम करता ना ते आणि आमचे फ्रेंड आलेले ते आणि गोयन स्टाफ त्यांचे बरोबर उलेलो उलेलो आणि त्यांचे बरोबर तसेच शिकला काम करता करता ना। आणि एक 2 वर्षांनी शिकला ते
2 वर्षांनी शिकलो तू?
2 वर्षांनी माझे असे कोकणी उलेलो मागे आता असे।
तो खोई 2 वर्ष खोई काम केलं तू?
आईन केरी सर, केरी
केरी
साकली केरी केला, बिचुदी केला आणि पोंडजी केला। आता
हॉटेलात काम,
हॉटेलात काम केलं
आणि लोकांना शिकले, तुका शिकायला
शिकायला त्यांना किरे विचारले आहे ना, आपण विचारला एक किरे म्हणतात एका किरे म्हणतात, तसेच शिकला आहे कोकणी ते साकली केरीन शिकला।
बेगी शिकलो तू कोकणी? हा नेपाली असून तू इथले बेगी शिकलो, व्हेरी वालोर तुका, एकदम क्रेडिट।
थँक्यू सर।
आणि तुका कसे गोवा कसे दिसता?
गोय बरे दिसता सर, बरे असे आमचे क्लायमेट आमचे सेम हा, आमच्या गावातली नेपाळची आणि हांगा गोव्याची।
कसे ते तू उत्तराखंडाच्या बॉर्डरचा असा नू?
उत्तराखंडाची बॉर्डर पडता आमका,
मग त्या आणि गोव्याचे क्लायमेट वेगळे असा
ना, बॉर्डर सून आमका पैस नू।
होय होय, पण गोव्याचे क्लायमेट ह्युमिड असा, गर्मी असा गोव्यात?
इथले गर्मी ना, इथले थंड ना, आमचे सेम असता, पण हांगा मात्र पाऊस चढ, हांगा पाऊस चढ असता, आमच्या साईडी मात्र पाऊस कम, पण असे क्लायमेट असे सेम असता।
वंडरफुल दीपक, सो तुका आणि ऑल द बेस्ट, देव बरे करो तुका।
ओके थँक्यू सर,
वर्क हार्ड, बाय। कोकणी कसे शिकलो, कोणा तुमचे स्टुअर्ट झाला उलेलो तू, कोण शिकेला तुका कोकणी?
ऍक्च्युअली गेस्टाक लागून हांव शिकला कोकणी,
गेस्टाक लागून
गेस्टाक बरं आहात, गेस्टाक उलवून हांव कोकणी शिकला ऍक्च्युअली, ते एक्सपिरियन्स झाले मला, कोकणी शिकपा इजी हा समजले।
कसे तुका इजी दिसता, बिकॉज ओडिया ओडिया आणि कोकणीच किती हे असा कॉमन असा?
ऍक्च्युअली लाईक सिमिलर जाता
जाता,
लाईक सिमिलर हा,
साऊंडिंग साऊंड साऊंड मासे सिमिलर असा,
पळकोता लाईक झाले।
व्हेरी गुड व्हेरी गुड, ओके ऑल द बेस्ट,
थँक्यू
देवो, थँक्यू,
नाईस टू मीट यू, थँक्यू सर।
fresh music and I say chid wa tum wa joy. Dogot kota puakani, rosa zongi danta, ta jarok ta shirani. From bit watu ita tempulun kaza, bota kusheni. Wasta borin dista gorin subit galia kesani. Chir watu wasoe, ta petu jikajoe, kaza chifuloe. Tate polo, dista kitle isti mosa. Chido sound trumpet singla, my bike satisfaction. Music singla by Fordona, when kalna goi karachena. Mushwa zoi dus rekui shikoi astele de wa tembe sound. Chido wa tu wa zoi, tape tu tiga zoi, kazam ti fuloi. Diga doi, kazam ti fulo e monam ti bulo. Watoi watoi ani natoi natoi shobiti yakes tuje haloi doloi umidin funk maru nawat kana sadoi kumbar sarwado yani funk chao soboi watoi watoi ani natoi natoi shobiti yakes tuje haloi doloi umidin funk maru nawat kana sadoi kumbar sarwado yani funk chao soboi watoi kafe tuji gajuri kazam ti fuloi.
चेडवा सर्वीदोरा लागी पाठोयताय चिठी ओ चेडवा फुडारार मोजा ओडूंक सोदताय माती उपाय कासारी नय बेस्तो बाजारी एक एक उणे सोस्तो रे चपोती बायल मोजी बोरी खोबर गमल्यार खोरी दिसते कशे करी तुका सुटी मोजे बायले केंटाय ती बारशी रे म्हणटाय तूं ड्युटी क्वीन करवी आंकवार नासता ते बारशी रे बाय मोलाचे मोजा काळजाक कोड वालोराचे ते बारशी रे बाय मोलाचे मोजा काळजाक कोड वालोराचे घालूंक तूं चिंती नाका ओ म्हजे भयणी हांव पातकान पडटलो म्हूण सजमो नाका आजून आसाय आंकवार बसोंक सोदताय सांकवार काजारी गोरा बेबी बाळ नाका आवडे तुजे थोटे जिवीत तुजे कांटे ते कांटे कोणाक बी तोपी नाका नितोळ दोर पूर आसा जोगातलो बेसांव विकते घेताय माल दिसो देवान बोलां तुका तेण्यांनी चोल्यांक उलोय बोऱ्या गुणांनी देवान बोलां तुका तेण्यांनी चोल्यांक उलोय बोऱ्या गुणांनी ला 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 ला
सकाळचो उठलो हॉस्पितळान गेलो भलायकी नासली म्हूण बरी तुवें एक वस्तोरी आसली ती फुगार जाताली रडोन दुखाच्यो सोरी चेडवां जातात म्हणत गोरकार सोरो पिवन बरोच टिका मारी ती रडो दुकानी हे पयला लोकांनी सांगता खबर करी तिसरे चेडूं जाले गोवान किजील गेले सुसेग नासलो गारा तो पिवन येतालो बायलीक मारतालो आपणूय पडटालो दारा सिर्वीस ताणे सोडून भरच्यो वस्तू फोडून रागाच्या पारा चेडवां जातात तर बायलेचो कसलो गुन्यांव तर मारून कितें कारा दिसरात बायले घालतालो चवथे पावट आसली येस्ता पोटां मारून
चवथें भुरगें जालें पूण जालें मेलेलें पळोवन आवय रडो चुरचुरे दिसो लोक तुंय पळोवंक वचो एकटो उलोलो वाडो भुरगें मरण कारण गोवाच्या घरान मोठांचो मार पडो नशीब तिचें कसलें भुरगें जावन बसलें मेला तो जालो वो चेडो आयज कितल्या गोरा ब्यानी गोय भुरगेंच ना तुंय एक फोटाचें वर्सां जाली काजार आनी कोणाक सांगपाचें चेडो जाय तो चेडू जाय थोड्यांचे चिंतो पिशा आसलेली झगडटा जाल्या नासलेल्यान कितें करपाचें
नाच एक करून सा ला 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 It's true love, yeah. Sanda jarati, dori ache vidi sangati, natsu ya kavya, akira charya kuru, la la la. It's true love, yeah. I love you, Muntalo, maka senorita. Karis kushen bota hale, tori do saka, bari to zata, la la la. It's true love.
Oh, तुझ मुख हवे केला